आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातल्या युद्धामुळे देशातल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। वितरकांकडे रांग लावण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीनं सिलिंडर नोंदणीचे पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची कारागृहातून सुटका। भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादीवरची बंदी उठवण्याची नक्षलवाद्यांचा शरण आलेला नेता देवजी यांची मागणी। आणि अफगाणिस्ताननं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 14 जवान ठार, 11 जखमी। पश्चिम आशियाई देशातल्या युद्धामुळे देशातल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारीनं वागून त्या देशात गोंधळाचं वातावरण पसरवत असल्याची टीका त्यांनी केली। ते आज आसाममध्ये सिलचर जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केल्यावर बोलत होते।
युद्ध से जो स्थितियां बनी है हमारी सरकार उससे निपटने के लिए हमारे देश के नागरिकों को कम से कम मुसीबत आए इसलिए हो सके उतने सारे प्रयास कर रही। हमारा प्रयास है कि देश के नागरिकों पर युद्ध का कम से कम प्रभाव पड़े।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता आपण काल आसाममध्ये वितरित केला असं मोदी यांनी सांगितलं। रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री मोदी यांनी केला। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि शेतीचं आधुनिकीकरण यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। एलपीजी वितरकांकडे सिलेंडरचा साठा उपलब्ध असून ग्राहकांनी गरज असेल तरच सिलेंडर मागवावा। सिलेंडरची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करावी। वितरकांच्या दुकानांबाहेर रांगा लावू नयेत असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आज केलं।
लास्ट डिलिव्हरी से नेक्स्ट बुकिंग के बीच में अर्बन एरिया में मिनिमम 25 डेज का गॅप है और रूरल एरियाज में जे 45 दिन का है। सभी देशवासियों से एक अपील है कि कृपया डिजिटल जो बुकिंग के आपके पास टूल्स अवेलेबल हैं उनको यूज करें। कोई भी जरूरत नहीं है कि कोई भी किसी डिस्ट्रीब्यूटरशिप के पास जाकर लाइन में खड़ा होकर बुकिंग करे या सिलेंडर की डिलिव्हरी ले।
राज्य सरकारांकडे व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध असून आता 29 राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण सुरू झालं आहे असं शर्मा म्हणाले। सिलेंडरचा काळा बाजार आणि साठेबाजीचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये राज्य सरकारांकडून छापे टाकले जात आहेत अशी माहितीही शर्मा यांनी दिली। भारताचा ध्वज असलेल्या शिवालिक आणि नंदादेवी या दोन जहाजांनी होमूरची समुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडली असल्याची माहिती बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिली आहे। या जहाजांवर 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे। ही जहाजं येत्या 16 आणि 17 मार्च रोजी मुंद्रा आणि कांडला बंदरात पोहोचतील असं सिन्हा म्हणाले। युद्धामुळे परिस्थिती कठीण असली तरी वस्तू आणि ऊर्जेच्या पुरवठ्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणबरोबर सातत्याने संपर्क ठेवून ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे राजनैतिक प्रयत्न सरकार करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल यावेळी म्हणाले। 28 फेब्रुवारीपासून आजपर्यंत 1,72,000 भारतीय नागरिक पश्चिम आशियातून भारतात परतले आहेत अशी माहिती आखाती राष्ट्रासाठींचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव असीम महाजन यांनी दिली। देशातल्या विविध विमानतळांवरून उड्डाणांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे हवाई संपर्कात सातत्यानं सुधारणा होत आहे। भारतात थेट उड्डाणं उपलब्ध नसलेल्या बहरीन, कुवैत आणि इराकमधल्या भारतीय नागरिकांसाठी सौदी अरेबियामार्गे पुढच्या प्रवासासाठी व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचं महाजन म्हणाले। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे महासचिव सी सेंथिल राजन यांनी समाज माध्यमावर प्रसारित केल्या जाणाऱ्या बनावट बातम्यांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं। आखाती देशातल्या युद्धामुळे महाग होत असलेल्या विमान इंधनाचा भार प्रवाशांवर टाकण्याचा निर्णय देशातल्या विमान कंपन्यांनी घेतलेला आहे। इंडिगो कंपनीनं आजपासून ही आकारणी सुरू केली आहे। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करताना विमान प्रवाशांना 425 ते 2,300 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील। अकासा एअरच्या प्रवाशांना उद्यापासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करताना 200 ते 1300 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसनं 10 तारखेपासून इंधन हदीबार वसूल करणं सुरू केलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं येत्या 1 एप्रिलपासून फास्टॅग वार्षिक पासचे दर 2.5% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 3000 रुपयात मिळणारा वार्षिक पास आता 3075 रुपयांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंजाबमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आली तर 2 वर्षात पंजाबला अंमली पदार्थ मुक्त करू, तसंच विधानसभेत विधेयक आणून धर्मांतरावर कायदेशीर बंदी आणू, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिलं. ते मोगा जिल्ह्यातल्या किल्ली चहलान गावातल्या जाहीर सभेत बोलत होते. पंजाबमधल्या भ्रष्टाचाराला आणि शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला आप सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत झालेली नजरकैद सरकारने तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आज दुपारी त्यांची जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या आणि संविधानाच्या 6व्या अनुसूचीअंतर्गत त्याचा समावेश करण्याच्या मागणीवरून लेहमध्ये निदर्शनं झाली होती. त्या निदर्शनानंतर वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या कायद्याअंतर्गत निश्चित केलेल्या अटकेचा अर्धा कालावधी वांगचुक यांनी आधीच पूर्ण केला आहे. लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून या उद्दिष्टपूर्तीसाठी नजरकैद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्रालयानं दिलेल्या यासंबंधीच्या निवेदनात म्हटलं आहे. लडाखमध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा उपाययोजना पुरवणार असल्याचा पुनरुच्चारही मंत्रालयानं आपल्या निवेदनात केला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादीवरची बंदी केंद्रीय गृहमंत्रालयानं उठवावी अशी मागणी पक्षाचा नेत्या तिरुपती उर्फ देऊजी यांनी केली आहे. अलीकडेच देऊजी आणि इतर शरणागती पत्करलेल्या माओवादी नेत्यांनी मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. त्यावेळी संघटनेला अधिकृतपणे राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती आपण केल्याचं देऊजी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचंही देऊजी यांनी सांगितलं. आपल्या पक्षाला मान्यता मिळाली तर पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी ही पक्षाशी सशस्त्र शाखा बंद करू, असं ते म्हणाले. आपल्या पक्षाला निवडणुका लढवण्याची इच्छा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशभरात शहरी नक्षलवादी म्हणून ओळख असलेल्या माओवाद्यांची सुटका करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. युनियन बँकेतल्या 228 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी याची दिल्लीतल्या कार्यालयात 5 तास कसून चौकशी केली. जय अनमोल अंबानी हा रिलायन्स गृहवित्त पुरवठा कंपनीचा माजी संचालक आहे. अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर आज केलेल्या हल्ल्यात 14 पाकिस्तानी जवान मारले गेले तर इतर 11 जखमी झाले. दुरंध सीमेवर या दोन देशातला तणाव कायम असून पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कुनार आणि नांगरहार प्रांतात आपण हल्ले केल्याचं निवेदन अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं जाहीर केलं आहे. सध्या समाजमाध्यमावर एक व्हिडिओ फिरत आहे ज्यात भारतीय ऑइल टँकरवर इराणनं जोरदार हल्ला केल्याचं दृश्य आहे. सरकारच्या पत्र सूचना कार्यालयानं या व्हिडिओची शहानिशा केली असता हा व्हिडिओ बोगस आणि एआय निर्मित असल्याचं आढळून आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे देशातल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. वितरकांकडे रांग लावण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीनं सिलिंडर नोंदणीचे पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची कारागृहातून सुटका. भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादीवरची बंदी उठवण्याची नक्षलवाद्यांचा शरण आलेला नेता देऊजी यांची मागणी. आणि अफगाणिस्ताननं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 14 जवान ठार, 11 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.